कृष्णाई अध्याय 14।
सांग आणखी त्रिगुणांविषयी श्री कृष्णाला पार्थ आजबी श्रेष्ठ ज्ञान हे देतो तुला मी मोक्षदायी जे म्हणे श्री हरी सांग आणखी त्रिगुणांविषयी पूर्ण ब्रह्म मी सत्य प्रकाश निर्मी प्रकृती मीच पुरुष मायावीतीची लक्षण तीन सत्वरजतम ए त्रिगुण सांग आणखी त्रिगुणांविषयी मी मायानी तिचे ते गुण सारे अदृश्य आणि स्पर्श दिसे स्पष्टपण जसे स्वप्न निर्मी भासमय माया जीवन सांग आणखी त्रिगुणांविषयी जसा निखळे ग्रह तार्या पासून गळे अंश मम आत्मा बनून लिपटे त्रिगुणी माया त्यास सत्याची भासे मग त्या भास सांग आणखी त्रिगुणांविषयी बुडे डुंबे वाकरी पार आत्मा मायेचा भवसागर केवुनी त्रिगुणांचाच आधार असे ब्रह्म ज्ञानाचे सार सांग आणखी त्रिगुणांविषयी सत्व वाढता सात्विक भाव वाढे घडेनी पुण्य सुकर्म रजोगुण करी सत्ता लोलुप घडवी तम स्वार्थ कुकर्म सांग आणखी त्रिगुणांविषयी उत्तम मध्यम नीच त्रिगुण टाळून करी जो माझ स्मरण आत्मा तो कर्तव्य परायण मिळवी मूळ ब्रह्म निर्वाण सांग आणखी त्रिगुणांविषयी।